नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. भारत आनी व्हिएतनामान आज डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मीळ खनिज, वैजकीय उत्पादन नियमन, भौशीक क्षेत्रातले लेखापरीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आनी संस्कृती आनी पर्यटन ह्या क्षेत्रांमदी खुबशा समजिकायेच्या कबलातीचेर सय केली. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी व्हिएतनामाचे राष्ट्राध्यक्ष तो लाम हांचे मदी जाल्ल्या चर्चे उपरांत ही सय जाली. ह्या चर्चे वेळार दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या वेगवेगळ्या तासांचेर तशेंच परस्पर हितांच्या प्रादेशिक आनी जागतिक मुद्द्यांचेर विस्तृत चर्चा केली.
अपने संबंधों को एनहेंस कॉम्प्रिहेंसिव स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के स्तर पर ले जा रहे हैं. अब हम अपनी साझेदारी को और ऊंचे लक्ष्यों की ओर अग्रसर करेंगे. कल्चर, कनेक्टिविटी और कैपेसिटी बिल्डिंग के साथ साथ सिक्योरिटी, सस्टेनेबिलिटी और सप्लाई चेन रिजिलियंस, हर क्षेत्र में हमारा सहयोग नए स्तर पर पहुंचेगा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हळें की व्हिएतनामाचे राष्ट्राध्यक्ष म्हूण वेचून आयले उपरांत एका म्हयन्या भितर राष्ट्राध्यक्ष तो लाम हांचो पयलो भारत दौरो हातूंतल्यान ते भारत व्हिएतनाम संबंधांक कितले प्राधान्य दितात हें दर्शयता.
व्हिएतनाम के प्रेसिडेंट बनने के बाद एक महीने के भीतर ही है उनका भारत आना और एक हाई लेवल डेलीगेशन समेत कई बिजनेस लीडर्स के साथ आना ये स्पष्ट करता है कि वे भारत व्हिएतनाम संबंधों को कितनी प्राथमिकता देते हैं. इतना ही नहीं, उन्होंने भारत की यात्रा की शुरुआत बोध गया से की. ये हमारे दोनों देशों की साझा सभ्यतागत और आध्यात्मिक परंपरा को दर्शाता है.
भारत एक लोकशाही देश असा आणि त्याचो सदाच आदर करूंग जाय असे भाजपन म्हणा. सुश्री ममता बॅनर्जी राजीनामा दिवची ना ह्या कथित वक्तव्याचेर प्रतिक्रिया दितना भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा हांणी ह्या वक्तव्याक अराजकतावादी अशें म्हळां आनी अशी वक्तव्या करतना संयम बाळगुपाचें आवाहन केलां. पात्रा हांणी म्हळें की ही वक्तव्या चिंताजनक आसात कारण देशाच्या लोकशाहीत सत्ता हस्तांतरण सदांच शांततापूर्ण मार्गान जाता. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी तृणमूल काँग्रेसची प्रमुख ममता बॅनर्जीच्या निवर्तमान मुख्यमंत्री म्हणून आपूण राजीनामो दिवची ना आनी राज्यपालांकडेन राजीनामो सादर करची ना ह्या कथीत वक्तव्याचो निषेध केला. एका सोशल मिडिया पोस्टात तांणी म्हळें की सुश्री बॅनर्जी फक्त जनतेचो कौलूच नाकारना तर वेंचणूक आयोग आनी सुरक्षा दलासारख्या संस्थांची विश्वासार्हता कमी करपाचो प्रयत्न करता आनी मुक्त, निष्पक्ष आनी सुरक्षीत वेंचणूको सुनिश्चित करपी स्तंभांक कमजोर करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आनी तेलंगणा ह्या राज्यांतल्या 19 जिल्ह्यांत राबोवपी रेल्वे प्रकल्पांक मंत्रीमंडळान दिल्ल्या मंजुरीचें स्वागत केलां. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत मोदींनी म्हळां की ह्या प्रकल्पान संपर्क वाडटलो आनी कार्यक्षमता सुदारतली तशेंच देशाच्या मुळाव्या सुविधा आनी आर्थिक विकासाक चालना मेळटली. तांणी नमूद केलें की ह्या प्रकल्पांनी देशभरांतल्या प्रमुख पर्यटन स्थळां मेरेन पावोवप अधिक सुलभ जातलें. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 37 मेरेन वाढोवपाच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे मोदींनी कौतुक केले. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सीस म्हणल्यार एम्स दिल्लीन 40 दृष्टीबाधित व्यक्तींक आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुसज्ज स्मार्ट व्हिज्युअल ग्लासेसाचे वाटप केले जाका लागून ते आवाजाच्या माध्यमातल्यान आपल्या भोवतणचो परिसर समजूंक शकतले. प्रत्येक ग्लासाची किंमत सुमार 35,000 रुपया आसा. डॉ आर पी सेंटर ऑफ ऑप्थल्मिक सायन्सीस हांगा आयोजित एका कार्यक्रमात CSR उपक्रमा अंतर्गत ते फुकट दिले.
आर्टिफिशियली एनेबल्ड स्मार्ट विजन ग्लासेस दॅट वी हॅव डिस्ट्रीब्युटेड टू चिल्ड्रन अँड टीचर्स हू आर आयदर विज्युअली इम्पेअर्ड ऑर टोटली ब्लाइंड. द ऍडव्हान्टेज ऑफ दीज AI एनेबल्ड ग्लासेस दॅट दे कन्वर्ट विजन इन टू हिअरिंग. सो वॉट एव्हर अ पर्सन विश टू सी दॅट इज कन्वर्टेड इन टू हिअरिंग युझिंग दीज ग्लासेस. इट इज व्हेरी इझी फॉर विज्युअली इम्पेअर्ड ऑर ब्लाइंड पर्सन टू नो अबाउट द सराउंडिंग्स थ्रू हिअरिंग. दे कॅन इझिली identify the rupee notes. They also help in navigations. They can read anything they want.
ही असा एक कोणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरावाचक तसेच अणकारक पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर पिराय 21-50 वर्सां मजगती कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच इंग्लीश ते कोंकणी आनी कोंकणी ते इंग्लीश अणकार करपाचें कसब आनी प्रसारणा खातीर योग्य आवाज जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे. आयपीएल क्रिकेटात आज सांजवेळा 7:30 येजमान सनरायझर्स हैदराबाद आनी पंजाब किंग्स हांच्या मदीं मॅच जातली. काल दिल्ली चेन्नई सुपर किंग्सान दिल्ली कॅपिटल्साक 8 हारायलो. भारतीय हवामान खात्यान कांय सुवातांनी पावस पडपाचो अदमास काडला तशेंच आंध्र प्रदेश, कोकण आनी दिसभरात उष्ण आनी दमट हवामानाची बरीच शक्यताय आसा अशें सांगलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.